श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो. 182 क्रमांकाचा हा श्लोक आहे. मागच्या श्लोकात सद्गुरू कसा नसावा सांगितलं, ह्या श्लोकामध्ये सद्गुरू कसा असावा ती लक्षणं ह्याच्यात सांगितलीत. बरोबर मागच्या लक्षणाच्या उलट आहेत. नवे समर्थांचा मनोबोध पाहतो 182 क्रमांकाचा हा श्लोक आहे. मागच्या श्लोकात सद्गुरू कसा नसावा सांगितलं, ह्या श्लोकामध्ये सद्गुरू कसा असावा ती लक्षणं ह्याच्यात सांगितलीत. बरोबर मागच्या लक्षणाच्या उलट आहेत. नवे वावुगी चाहुटी कामपोटी. मागच्या श्लोकात सद्गुरू कसा नसावा सांगितलं, ह्या श्लोकामध्ये सद्गुरू कसा असावा ती लक्षणं ह्याच्यात सांगितलीत. बरोबर मागच्या लक्षणाच्या उलट आहेत. नवे वावुगी चाहुटी कामपोटी क्रिये वीण वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारखे काम कामना. अनेक प्रकारच्या कामना वासना पोटात धरून लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, परमार्थ सांगतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, व्याख्यानं देतोय परमार्थावर, संत वाङ्मयावर, चरित्रावर. ते म्हणत आहेत ही वावुगी चाहुटी, वायफळ बडबड आहे, पोटात जोर वासना कामना शिल्लक आहेत, तोपर्यंत त्याच्या बोलण्याला त्याच्या शब्दाला काही अर्थ नाही. वायफळ बडबड केवळ त्याची करमणूक इतरांची करमणूक करण्यापुरतं आहे. त्याच्यामध्ये त्याला प्रबोध शक्ती नसते, श्रोत्यांवर देखील त्याचा काही परिणाम होत नाही. ते नुसतं ऐकतात आणि जातात. जाणकाराला लक्षात येतं की वायफळ बडबड आहे, ह्याच्या पाठीमागं जी अनुभूती पाहिजे त्याप्रमाणे जे आचरण पाहिजे ते इथं नाही. करणं शून्य आणि बोलणं पुष्कळ. त्यामुळे जोपर्यंत अनुभवाचा भाग त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्या बोलण्याला अर्थ राहत नाही. आणि कामना वासना हे अज्ञानी पुरुषाला असतात, कारण अज्ञानी याचा अर्थ देह मी म्हणणारा. मग देह मी असा अहंकार धरला की नाना प्रकारच्या वासना कामना आल्या त्याला जोडून. ज्ञानी पुरुषाला वासना नसते, तो निर्वासन अवस्थेत असतो, निष्काम असतो, त्याला कुणाकडून काही नको असतो, निस्पृह, कसली इच्छा नसते त्याला, त्याच्याबरोबर उलट असतं. म्हणून देहबुद्धी आहे असं त्याच्यावरून लक्षात येतं, वायफळ बडबड करत असेल तर. म्हणून तशा प्रकारची व्यक्ती नसावी आणि तिशी संतांच्या जवळ ही लक्षणं असतात, वावगी बडबड नसते. क्रियेवीण वाचाळता तिची मोठी, तेच सांगितलंय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जे बोलतोय त्याप्रमाणे चालतोय का, तर त्याचे पाय धरायला हरकत नाही. पण इथं क्रियेवीण आचरणात काही येत नाही आहे, वागण्यात येत नाही आहे, खाण्यापिण्यात येत नाही आहे, कपड्यालत्त्यात येत नाही, कुठंच येत नाही आहे ते. आणि नुसतीच वाचाळ आता, वाचाळ म्हणजे बडबड. काही मंडळी उगीच बोडत असतात, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात. तसं ज्याला थोडंसं काहीतरी येत असतं त्याची बडबड मोठी असते. म्हणून त्याला उदाहरण देखील दिलं जातं सापाचं आणि विंचूचं, की सापाकडे विष असतं तो सरपटत चालतो आणि विंचवाला थोडंसं विष पण नांगी वर करून चालतो. तसं खूप बडबड करत असला की समजावं जरा की उथळ आहे सगळं, आत खोल काही दिसत नाही आहे. कारण आत खोल ज्याला ज्ञान आहे तो व्यक्ती पाहून बोलतो, वाटेल त्याच्यापुढे बोलून काही उपयोग होत नाही. भगवद्गीता देखील म्हणते कुणाला तरी ज्ञान सांगायचं नाही. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभी सुयती. हा जो अध्यात्म विषय आहे, परमार्थ विषय आहे, वाटेल त्याला सांगायचं नाही, अधिकार पाहूनच सांगायचं. तर अधिकार जर नसेल तर त्याला सांगायचं नाही हे ज्ञानी माणसाला समजतं. आणि ते ज्ञान जर नसेल तर ही वाचाळता मोठ्या प्रमाणावर चालू राहते. मुखे बोलिल्यासारखे चालत आहे, पण जो कोणी मुखाने बोलतो त्याप्रमाणेच चालतो, तसंच वागतो, असं जर असेल तर मना सद्गुरु तोच शोधून पाहे. अशा सद्गुरूंचा शोध घे म्हणतात. याचा अर्थ असे सद्गुरू सगळ्या गल्ली गल्लीत बोळागोळात पेठे पेठेत मिळत नाहीत. क्वचित कुठंतरी एखादे सद्गुरू असतात, त्यांना शोधूनच काढावं लागतं. कारण त्यांच्या काय अशा बाहेर पाट्या लावलेल्या नसतात की असं असं नाव अमुक संत सद्गुरू असं नसतं. किंबहुना ते लोकांपासून झाकूनच राहतात जास्ती. उगीच लोकांचा उपद्रव वाढतो आणि खऱ्या साधकांच्याऐवजी संसारी माणसंच आपल्या काहीतरी समस्या घेऊन त्यांना त्रास द्यायला येतात, रांक लागतात त्यांच्या पाठीमागं. असं त्यांना कटकट नको असते, त्यामुळे ते एकांतात किंवा शांत वातावरणात राहतात, लोकांच्यात फार येत नाहीत. म्हणजे ते म्हणतात शोधायला पाहिजे. कुणाला शोधायचं? ते सांगितलं तसं बोलण्यासारखं चालणारा. आता बोलल्यासारखं चालणारा त्याचं आपल्या मनावर स्वामित्व पाहिजे, नाही तर बोलणे एक चालणे एक ही न विवेक, विवेकच नाही त्याच्याजवळ काही. विवेकी मनुष्य विचार करून बोलेल, आपण तसं वागतो का असा विचार करेल, आणि मग तोंडातून ते शब्द काढेल, दुसऱ्याला उपदेश करेल किंवा चार गोष्टी समजावून सांगेल. त्यामुळे असा सद्गुरू जर असेल, आचार उच्चार आणि विचार सगळ्याचा मेळ लागलेला पाहिजे, तिन्ही गोष्टी एकत्रित पाहिजे. त्याच्यातले एकच नाही, विचार चांगला आहे पण आचरणातच येत नाही आहे, त्याचा उपयोग नाही. तुमच्या डोक्यात विचार काय आहे हे लोकांसमोर दिसणारं नाही आहे, तुमचा आचार काय आहे तो लोक आदर्श मानणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपली जी आहे ती शुद्ध आचार असला पाहिजे, सदाचार ज्याला म्हटलं तशा तऱ्हेचं असायला पाहिजे. आणि आपण जे करतो त्याप्रमाणे बोलायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सद्गुरूंमध्ये असं एक सामर्थ्य असतं की त्यांच्या तर वासना नसतातच, परंतु समोर आलेल्या शिष्याच्या वासना देखील हळूहळू समजावून पटवून देऊन आपल्या आचरणाने त्याच्या वासना देखील क्षीण करण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंच्यामध्ये असतं. भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी सद्गुरूंच्याकडे असते. भक्ती सहज कर्माने होत असते, ज्ञान असतंच आणि वैराग्य असतं. वैराग्य वाचून ज्ञान ठरत नाही. वैराग्य नसेल तर नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी काही उपयोगी नाही आहेत. त्यामुळे असे जे सद्गुरू असतील ते निस्पृह संयमी तितिक्षा असलेले अशा तऱ्हेचे सगळे गुण त्यांच्याजवळ असतात. शाब्दे परेच निष्णात, शब्दातही आहे आणि वागण्यातही आहे. शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू. असा शिष्य सद्गुरू असताल तर त्याप्रमाणे पाहिजे. त्यांच्याजवळ एक वेळ असं म्हटलं आहे की सद्गुरूंजवळ पांडित्य नसलं तरी चालेल, अनुभव पाहिजे. पांडित्य ज्याच्याजवळ आहे, विद्वान ज्याच्याजवळ आहे, तो बोलत राहतो सारखं पण अनुभूती नसते. त्या उलट अनुभूती संपन्न आहे, फारसं बोलत नसला तरी तो जे बोलतो ते अनुभवातनं आलेलं बोलत असतो, त्यामुळे त्याच्या प्रत्येक शब्दाला जास्त महत्त्व आहे. नवे वावुगी चाहुटी कामपोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. मुखे बोलिल्यासारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.